this last message, we're going to be looking at 1 Thessalonians.
पहिले थेसल आपल्या शेवटच्या सत्रामध्ये
chapter 2 verses 1 through 13.
दुसरा अध्याय 1 ते 13 ही वचन.
So in this letter to the Thessalonians, Paul's writing to this young struggling church that's suffering persecution.
हे तरुण मंडळी आहे आणि त्या छळणुकीखाली ती मंडळी जात होती आणि त्यांना हे पत्र तो लिहित आहे.
And out of his deep concern for them, he sent Timothy to go minister to them.
आणि मग त्याची फार त्यांच्यासाठी आपुलकी आणि चिंता होती म्हणून त्याने टिमोथ्याला त्यांच्याकडे पाठवलं.
Timothy brought a word that the church was doing well.
आणि मग टिमोथी एक अहवाल आणतो पौलाकडे की ती मंडळी एक टिकून राहिलेली आहे, चांगलं करत आहे.
But there was some turmoil over opponents to Paul.
आणि काही जे पावलाच्या विरोधी उभे ठाकलेले असे लोक होते.
They were seeking to discredit him and his teaching.
आणि मग ते म्हणत होते की पावलाचं काय एवढं शिक्षण चांगलं नाही, पाऊल चांगला नाही असं.
So in chapters 2 and 3, Paul defends himself against these attacks.
आणि या दुसऱ्या आणि तिसऱ्या अध्यायामध्ये पाऊल स्वतःची जी बाजू आहे ती तिचं संरक्षण करतो आणि स्वतःला सिद्ध करतो.
Not because he was worried about himself or his reputation.
स्वतःच्या मानाबद्दल त्याला काळजी होती ह्यातली बाब नाहीये.
But because he knew he must have these young believers' confidence if he was going to help to minister to them.
पण त्याला माहित होत की जर का त्याला त्यांची सेवा उपयुक्त रीतीने करायची आहे तर त्यांना आश्वासन पाहिजे की पाऊल हा खरा प्रेषित आणि खरा सेवक आहे.
So not only does Paul defend himself against his accusers, but he gives us a picture of his method of ministry.
इथं पाऊल जो आहे तो फक्त त्याच्या सेवेचं प्रतिउत्तर त्या खोट्या शिक्षकांना देत नाही, पण त्या पलीकडे त्याची सेवा कोणत्या दर्जेची होती आणि कशा प्रकारे त्यांनी केली ते तो दाखवत आहे.
So he gives us a model of the ministering heart of a disciple maker in the church.
त्यातून आपल्याला एक साचा मिळतो की जो शिष्य घडवणारा नेता आहे त्याने पण ह्या साच्याकडे बघून आपली सेवा जी आहे अशा प्रकारचा आकार द्यायला पाहिजे.
And that's the title of this sermon, the ministering heart of a disciple maker in the church.
आणि जो शिष्य घडवतो मंडळीमध्ये त्याचं सेवा करणारा हृदय कसा असायला पाहिजे त्याबद्दल आजचं शीर्षक आहे.
Now the first thing we see of the heart of the disciple maker is that he is a bold gospel proclaimer.
आणि जो शिष्य घडवतो त्याचं पहिलं जे हृदय प्रकार असतो तो म्हणजे तो धिटाईने सुवार्ता सांगणारा असतो.
For Paul, it's abundantly clear that the gospel is at the very center of Christ-like shepherding.
आणि पौलासाठी फारच स्पष्ट आणि सुस्पष्ट ही गोष्ट आहे की सुवार्ता जी आहे ती ह्या प्रक्रियेच्या केंद्रबिंदूला आहे.
Notice the number of times he mentions the gospel.
आणि इथं कितीतरी वेळेस सुवार्ता हा शब्द त्याने वापरलेला आहे.
First two, we have the boldness in our God to speak to you the gospel.
आणि तो म्हणतो की मोठ्या कष्टात देवाची सुवार्ता तुम्हाला सांगण्यात आली.
Verse 4, we have been approved by God to be entrusted with the gospel.
आणि मग चौथ्या वचनामध्ये की आम्हाला सोपून देण्यात देवाने आम्हाला पारखून पसंत केले आहे की ही सुवार्ता तुम्हाला सांगण्यासाठी.
Verse 8, we were well pleased to impart to you not only the gospel of God but our own lives.
आणि आठव्या वचनामध्ये फक्त देवाची सुवार्ताच तुम्हाला द्यावी नव्हे तर आमचं जीवन तुमच्यासाठी आम्ही खर्ची पाडलं.
Verse 9, we proclaim to you the gospel of God.
आणि नवव्या वचनामध्ये आम्ही तुम्हाला सुवार्ता देवाची सुवार्ता सांगितली आहे.
In verse 13, when you received the word of God which you heard from us, you accepted it not as the word of men but for what it really is, the word of God.
आणि तुम्ही जेव्हा देवाचे वचन आमच्याकडून स्वीकारले मनुष्याचे वचन प्रमाणे नव्हे तर खरंच देवाच्या वचनाप्रमाणे तुम्ही ते वचन स्वीकारलं.
So the heart of a discipling minister is the one who puts a center on the word of God.
आणि जो सुवार्ता घडवणारा सेवक असतो तो वचन केंद्रित तो असतो.
He's a merciful shepherd that leads them to water and that water is the word.
आणि तो एक दयावान मेंढपाळ असतो दयाने भरलेला की त्यांच्या मेंढराला तो पाण्याच्या प्रवाहाकडे म्हणजे वचनाकडे घेऊन जातो.
Then he gives an example of what a bold gospel proclaimer is not.
आणि मग जो धिटाईने सुवार्तेची घोषणा करणारा असतो तो कसा नसतो ह्याच्याबद्दल तो सांगतो.
First he says, we have the boldness in our God to speak to you the gospel amid much opposition.
आणि तो म्हणतोय की which was
first two.
दुसऱ्या वचनामध्ये की आम्ही दुःख भोगून व हाल सोसून आम्ही त्यामध्येही तुम्हाला ती सुवार्ता सांगितलेली आहे.
And that word boldness means to courageously speak freely.
आणि तो शब्द धैर्य म्हणजे एकदम मोकळ्यापणे आम्ही ते तुम्हाला सुवार्ता सांगितलेली आहे.
सो दॅट्स व्हॉट शुड कॅरेक्टराइज अस इन आवर मिनिस्ट्री.
आणि मग आपल्या सेवेमध्ये पण आपण असं असायला पाहिजे की धैर्याने सुवार्ता कुठं पण सांगणार आहे.
देन ही सेज व्हॉट इट्स नॉट.
आणि मग ती कशी नसा ती काय नसते त्याबद्दल तो सांगतो.
वर्स 3 इट डज नॉट कम फ्रॉम एरर ऑर इम्प्युरिटी ऑर बाय वे ऑफ डिसीट.
ही सेवा जी आहे ती आमचा बोध भ्रांती अथवा अमंगळपणा ह्यातून निर्माण झालेला नसून कपटाचा नव्हता.
सो फर्स्ट अ गॉस्पेल प्रोक्लेमर डझंट स्पीक फ्रॉम एरर.
आणि जो सुवार्ताचा प्रचार करणार आहे तो तो भ्रांतीतून बोलत नाही किंवा भटकवून टाकत नाही लोकांना.
सो इट स्पीक्स ऑफ द मेसेज. इट डज नॉट कंटेन फॉल्स टीचिंग बट ट्रूथ.
आणि हे संदेशाबाबत आहे. त्यांचा संदेश जो आहे तो खोट्या गोष्टीने भरलेला नव्हे तर देवाच्या वचनाच्या सत्याने तो भरलेला आहे.
सेकंडली ही डज नॉट स्पीक फ्रॉम इम्प्युरिटी.
आणि तो अमंगळपणातून बोलत नाही.
That speaks of the motive. They did not preach from impure motives and methods.
आणि तिथं त्यांचे हेतू जे आहेत ते फार साफ होते. विविध वाईट हेतूंनी त्यांनी तिथं प्रचार केलेला नाही.
And thirdly, they did not speak from deceit.
आणि मग तिथं कपटाविना ते बोलले.
The word deceit gives the idea of baiting with a hook like a fish.
आणि हा कपट किंवा फसवणं म्हणजे तिकडं माशाचा जे गाळ आहे तिकडं गळ जे आहे त्याच्याबद्दल आहे.
So as to the method, they were authentic, not seeking to trick people, mislead people, or cheat them.
आणि मग म्हणजे त्या कोणत्या रीतीने सेवा करत होते ती एकदम प्रामाणिक होती. अशा प्रकारचे लोकांना फसवून त्यांचा फायदा घेण्याबद्दल त्यांची सेवा नव्हती.
So a true gospel proclaimer is a one whose message is truth.
आणि मग खरा जो सुवार्तेचा सेवक असतो त्याचा जो संदेश असतो
whose motive is pure.
तो सुवार्तेने भरलेला असतो त्याचं हेतू प्रामाणिक असतात.
And his method is earnest and honest.
आणि मग कार्यपद्धती जी असते ती आवेशाने आणि योग्य हेतूने असते.
Then he says what a bold gospel proclaimer is.
आणि मग अशा प्रकारचा धिटाईने प्रचार करणारा कोण आहे त्याबद्दल लिहिलेला आहे.
In verse 4 he says but just as we have been approved by God to be entrusted with the gospel so we speak.
तर सुवार्ता आमच्यावर सोपून देण्यास देवाने आम्हाला पारखून पसंत केल्यामुळे आम्ही ती सांगतो.
So boldness to speak the gospel came from their confidence knowing that they weren't teaching error, impurity or deceit.
आणि मग धिटाई कशामुळे आली त्यांना की त्यांना माहित होते की आम्ही कपटाविना वेगळ्या वेगळ्या हेतूने आपण आम्ही सांगत नाही तर योग्य हेतूने सांगतो.
But rather that they were teaching exactly what they were approved and entrusted to teach.
आणि मग त्यांना धिटाई कशी आली की देवाने आम्हाला पारखलेलं आहे देवाला आमचा संदेश मान्य आहे त्या आश्वासाने मग त्यांनी धिटाईने संदेश दिला.
So in other words their confidence was not in their own skill.
आणि त्यांचं जो आश्वासन होतं ते आमचे नैसर्गिक क्षमतेमध्ये नव्हता.
It wasn't their higher learning, their attractiveness or eloquence.
आणि ते अजून शिकलेले आहेत किंवा त्यांना वाक प्रचार खूप छान करता येतो त्याच्यावर निर्भर नव्हतं.
But rather how closely they stuck to the word of God.
आणि आम्ही जितकं देवाच्या वचनात जवळ असू तितकं आम्ही सत्याने बोलतो म्हणून त्यांना आश्वासन मिळालं.
सो द बोल्डनेस ऑफ अ गॉस्पेल प्रोक्लेमर.
म्हणून जे धैर्य आणि धिटाई कुठून येते सुवार्ता प्रचारकाला.
इट डझंट कम फ्रॉम आवर नॅचरल टॅलेंट्स.
आपल्या नैसर्गिक गुणवत्तेत ती नसते.
बट रादर हाउ क्लोजली वी प्रीच गॉड्स वर्ड ट्रूथफुली अँड ऍक्युरेटली.
आणि जितकं आपण देवाचं वचन जसं आहे तसं सांगू तितपर आपल्याला आश्वासन मिळेल.
Do you want to have boldness in your gospel ministry?
तुमच्या सुवार्ता सेवेमध्ये तुम्हाला धैर्य हवंय का?
Then you must preach the word.
मग तुम्ही देवाचं वचन गाजवलं पाहिजे.
You will only be as bold as much as you know you're delivering the message that's been entrusted to you.
आणि तुम्ही जितकं तुम्हाला समजेल की मी देवाचं वचन योग्य सांगत आहे तितकं तुम्ही धैर्यवान व्हाल.
The moment we stray from that entrusted message, God is in our efforts.
आणि ज्या घटकेला आपण त्या संदेशापासून जे योग्य संदेश आहे त्यापासून थोडं भटकतो तेव्हा आपल्याला माहिती आहे की देव त्या संदेशात नाही.
He didn't approve you and I to teach any other message.
आणि देवाने आपल्याला पारखलेला आहे आणि योग्य इकडचा तिकडचा दुसरा संदेश देण्यासाठी नाही.
So we should have no confidence when we preach anything else.
आणि मग आपण मुद्द्या बाहेरचं काही शिकवत असू तर मग आपल्याला आश्वासन आणि धीर मिळणार नाही.
But on the other hand, if we seek to accurately teach God's word,
पण जेव्हा आपण एकदम अचूकपणे वचन जसं आहे तसं सांगतो.
देन वी कॅन हॅव ग्रेट बोल्डनेस लाईक पॉल.
मग आपल्याला फार मग धीटाई मिळते पावलासारखे.
फॉर गॉड हॅज अप्रूव्ड अस फॉर दॅट व्हेरी टास्क.
कारण देवाने आपल्याला त्या सेवेसाठी पारखले आणि योग्य आढळले आपण.
सो गॉड हिमसेल्फ विल सी दॅट ही ब्रिंग्स अबाउट द डिझायर्ड रिझल्ट.
आणि म्हणून देव मग त्या सेवेद्वारे त्याला जे हेतू किंवा जे परिणाम घडवायचे ते तो आणल.
अँड दिस इज व्हॉट वी सी ऑफ पॉल इन चॅप्टर 2 वर्स 1.
आणि पावलाबद्दल दुसऱ्या अध्यायात पहिल्या वचनामध्ये आपण पाहतो.
ही सेज फॉर यू नो you yourselves know brethren that our coming to you was not in vain.
ani pahilya adhyayacha dusra vachanat
2 verse 1
dusra adhyayacha pahilya vachanat bandhu jano tumhamade amche yene vyarth jhale nahi he tumhi swatalahi mahiti tumhala swatalahi mahit ahe.
in verse 13 he says the word of god which also performs its work in you who believe.
ya karanamule ami hi 13 vachan devachi nirantar upastuti ya mule karito ki तुम्ही आम्हापासून ऐकलेले देवाचे वचन स्वीकारले ते माणसाचे म्हणून नव्हे तर देवाचे म्हणून स्वीकारले आणि वास्तविक ते असेच आहे ते तुम्हा विश्वास ठेवणाऱ्यात कार्य करीत आहे.
And it harkens back to also Isaiah 55:11.
आणि यशया 55:11 मध्ये तसे आहे.
God says so shall my word be that goes out from my mouth.
आणि देव म्हणतो तसं माझं वचन जे आहे रिकामी येणार नाही ते त्याचं जे हेतू आहे तो पार पाडणार.
It shall not return to me empty but it shall accomplish what I purpose.
देवाचं वचन असं काही व्यर्थ रिकामी परत येणार नाही पण ज्या हेतूने ते बाहेर पडलेले ते साधणार.
And shall succeed in the thing which I sent it.
आणि मग ज्या हेतूने मी ते वचन पाठवलेले आहे ते तो हेतू पूर्ण करणारच देवाचं वचन.
So the heart of a disciple maker is one of a bold proclaimer.
म्हणून एक शिष्य घडवणारा त्याचं हृदय असतं तो धीटाईने देवाचं वचन सांगणारा असतो.
But secondly we see the heart of a disciple maker is one committed to please God alone.
आणि शिष्य घडवणाऱ्याचं हृदय जे आहे ते कशा माग लागलेलं असतं की देवाला मला फक्त संतुष्ट करायचं आहे.
In verse 4 it says so we speak not as pleasing men but God who examines our hearts.
चौथं वचन तर सुवार्ता आमच्यावर सोपून देण्यास देवाने आम्हाला पारखून पसंत केल्यामुळं आम्ही ती सांगतो आम्ही माणसांना खुश करण्यासाठी नव्हे न बोलतो तर आमची अंतकरणे पारखणारा देव ह्यामुळे खुश होईल असे बोलतो.
And then he explains what it's not to please men.
आणि मग मनुष्याला खुश करणं हे कसं नसतं ते तो सांगतो.
Read verses 5 and 6.
पाचवं आणि सहावं वचन कारण आम्ही आर्जवाचे भाषण कधी करत नव्हतो ते तुम्हास माहित आहे तसेच लोभाने कपट वेश धारण करीत नव्हतो देव साक्षी आहे आम्ही ख्रिस्ताचे प्रेषित असल्यामुळे जरी आमचे वजन पाडण्यासारखे होते तरी माणसापासून म्हणजे तुम्हापासून किंवा दुसऱ्यापासून गौरव मिळण्याची खटपट आम्ही करीत नव्हतो.
सो नॉट प्लीजिंग मेन मीन्स फर्स्टली दॅट वी डोंट यूज फ्लॅटरिंग वर्ड्स.
आणि लोकांना खुश न करणं म्हणजे आपण उगाच अर्जवाचे भाषण करीत नाही.
When we use flattering words what we're doing is pleasing men to make them feel better about themselves with insincerity.
जेव्हा आपण असंच गोड गोड लोकांना खुश करण्यासाठी बोलतो तर तेव्हा
it means pleasing men to make them feel better about themselves with insincerity.
आणि मग जेव्हा आपण असं गोड गोड बोलतो तेव्हा आपला हेतू असतो की लोकांना त्यांच्याबद्दल खुशी होईल आणि त्यामध्ये प्रामाणिकता नसते.
The word flattering speech describes a slick eloquence.
आणि अर्जवाचे बोलणे म्हणजे एका प्रकारे फार धूर्तपणे तरी एकदम असं गोड बोलून वचनाचं असं शब्द फिरवणे.
Like a slick salesman that has a purpose of lulling the audience into a false sense of security.
आणि अशा प्रकारचे जे सेल्समॅन असतात की अशा प्रकारे त्यांचा शब्दांचे ते प्रयोग करतात की लोकांना वाटतं की तो पदार्थ घेतल्यावरच मला सुखरूपता मिळत.
You see, Paul didn't do this.
आणि पावलाने तसं केलं.
We know this from 1 Corinthians chapter 1 verse 17 through 18.
पहिले करिंथ 1:17-18 मध्ये आपल्याला माहित आहे.
He said for Christ did not send me to baptize.
ख्रिस्ताने मला बाप्तिस्मा करण्यासाठी पाठवलं नाही.
But to preach the gospel.
पण सुवार्ता सांगण्यासाठी.
Not in cleverness of speech.
आणि मनुष्याच्या बुद्धिमत्तेमध्ये नाही.
So that the cross of Christ would not be made void.
वंतस केला असता तर मग वधस्तंभाचा क्रूसावर लोकांचं जे शिक्षण आहे ते व्यर्थ ठरलं असतं.
See, for Paul to preach the gospel in cleverness while trying to appeal to men with his wit would make the cross null and void.
नैसर्गिक शक्तीमध्ये आणि मग वाक प्रचाराद्वारे मनुष्याच्या हुशारपणाद्वारे जर का सुवार्ता सांगायची तर पौलाच्या मनामध्ये क्रूस खांबाच्या सामर्थ्यापासून वंचित राहायचं.
See, when we do that, we bring focus to our own gifts and our own vocabulary and our own charisma.
आणि मग आपण जेव्हा तसं करतो तेव्हा लोक आपल्या ज्ञानाने आपल्या वाक्प्रचारावर भरोसा ठेवतात, क्रूस खांबावर भरोसा ठेवत नाही.
And that robs from the power of the cross, which alone does all the work.
आणि मग ती सगळी प्रक्रिया जी आहे ते लोकांचं जे क्रूस खांबाचं सामर्थ्य त्यांना अनुभवायचं होतं त्यापासून ते वंचित राहतात.
As I said before, Christ is his own attraction.
आणि ख्रिस्त त्याच्या मध्येच आकर्षक आहे, स्वतः आकर्षक आहे तो.
He needs no slick eloquence.
आणि इतका तो त्याची तो इतका आकर्षक आहे की त्याला दुसऱ्या व्यक्तीने त्याच्याबद्दल वाक मनुष्याचे शब्द फिरवण्याची पण गरज नाही.
So we also do not please men by not having a pretext for greed.
आणि मग लोभ आणि लालचीपणा जेव्हा आपण करतो तेव्हा आपण मनुष्याला खुश करत असतो.
When we have a pretext for greed, we seek to please men in order to gain from them.
आणि जेव्हा आपल्याला लालची हेतू असतात तेव्हा आपण लोकांना खुश करतो पण त्यांच्यापासून स्वार्थी हेतूसाठी आपण काहीतरी मिळवायचा प्रयत्न करतो.
Greed is the desire to have more than what we need.
आणि लालचीपणा किंवा लोभीपणा म्हणजे ज्या आपल्याकडे आहे त्या गोष्टीपेक्षा जास्त हाव धरणं.
It literally means that Paul didn't come with the clothes that greed wears.
पण इथं असं मूळ भाषेमध्ये असं आहे की पाऊल जे आहे लोभीपणाचे कपडे घालून तो आलेला नाही.
So to not be greedy in my ministry means that I'm not seeking to selfishly reap the benefit from my relationships.
आणि माझ्या सेवेमध्ये लालचीपणा नसणं म्हणजे स्वार्थी हेतूने मी लोकांचा फायदा घेऊन माझ्या स्वतःचा फायदा साधणं.
I'm not seeking to be a taker but a giver.
मी घेणारा नव्हे तर देणारा असणं.
And then he says it's also not seeking glory from men.
आणि मग इथं पॉल म्हणतो की मनुष्याचं गौरव आम्ही साधलं नाही.
When we seek glory from men, it's seeking to please them in order to gain their position and honor from them.
आणि मग जेव्हा आपण त्यांच्यापासून गौरव साधतो तेव्हा त्यांचा मान महिमा हिरावून घेऊन स्वतःकडे घेतो.
Now glory means our reputation and respect.
आणि मग गौरव म्हणजे आपला मान, आपला सन्मान.
And Paul says that he could have thrown his weight around as an apostle.
पाऊल इथं म्हणतो प्रेषित या नात्याने त्याने दबाव पाडला असता त्यांच्यावर.
In verse 6 he says even though as apostles of Christ we might have asserted our authority.
आणि तो म्हणतोय की सहाव्या वचनात की आम्ही आमचं वजन पाडलं असतं प्रेषित या नात्याने तुमच्यावर.
But he didn't seek that glory from them. He refrained from that.
त्यांच्याकडून त्या प्रकारचं गौरव त्यांनी अपेक्षेलेलं नाही.
He didn't seek his own reputation and he didn't pull rank on the Thessalonians.
आणि मग स्वतःचं प्रतिष्ठा त्यांच्याकडून मिळवून घ्यायची आणि मग मी तुमच्यापेक्षा कसा श्रेष्ठ आहे आता माझा ऐका तशा प्रकारचं तो वागला नाही.
So rather than using his position to make demands, he supported himself.
आणि त्याचं जे पातळी आहे किंवा दर्जा आहे की मी प्रेषित आहे ते वापरून आता तुम्ही सगळे काम करून आमची गरजा भागवायला पाहिजे तसं केलं नाही तर त्यांनी स्वतःने स्वतःच्या हाताने काम करून सेवा केली.
So next we see that it is pleasing God.
आणि मग हे देवाला गौरव देणार आवडणार आहे.
We are ones that are to please God first by being a gentle as a nursing mother.
आणि देवाला संतोषीने आपण असलं पाहिजे जशी मंजूर रीतीने आई जी आहे त्या मुलाची काळजी घेते.
Read verse 7.
आणि सातवं वचन बघा की तर आपल्या मुलाबाळांचे लालन पालन करणाऱ्या दाईसारखे आम्ही तुम्हामध्ये सौम्य वृत्तीचे होतो.
So he says he came gentle and that's in contrast to coming with hard authority that he said he could throw around.
आणि पाऊल म्हणतोय की आम्ही सौम्यतेने आलो उगाच असं आमचा दबाव आणि आमचा मान तुमच्यावर रोखत नाही आलो.
See, Paul was committed to meet the basic needs of the Thessalonians' life.
आणि पाऊल जो आहे त्यांच्या मूलभूत गरजा कशा भागतील त्याकडे लक्ष देत होता.
He pictures himself to them as a nursing mother.
आणि तो स्वतःच चित्र त्यांना कसं आठवण करून देत आहे की एक दाई जी आहे एक लहान मुलाला जसं लालन पालन करते.
He shows a nurturing gentleness, giving those whom he loves exactly what they need.
आणि मग त्यांच्या ज्या गरजा आहेत एखादी दाई किंवा आई जी आहे ती कसं पालन पोषण करते एकदम सौम्यतेने तिची जी ओढ असते की ह्यांची गरज काय पिल्लांची आणि मी कसं ती भागू.
सो व्हाट आर सम ट्रेट्स ऑफ अ नर्सिंग मदर.
आणि एका दूध पाजणाऱ्या आईचे काय गुणवैशिष्ट्य असतात.
Well, she gives nourishment to her baby.
आणि ती पहिली गोष्ट म्हणजे आपल्या मुलाला सारखं पालन पोषण देत असते.
She provides protection and warmth.
आणि मग त्यांना सारखं जपत असते त्यांना उप देत असते.
Her actions are gentle, tender, not harsh.
फार तिचा हात जो आहे तिचे कृत्य जे आहेत ते फार सौम्यतेने ती वापते मुलांसाठी लहान एकदम मुलांसाठी.
Now think about the relationship of babies to their mother.
आणि जे लहान बाळ असतात त्यांच्या आई संगती कसं नातं आहे ते.
They suck the very life out of her.
आणि तिच्या मधून जणू काही जीवच ते शोषून काढत आहेत.
In an often literal manner the mother is drained of her nutrients.
आणि मग सत्यशेवटी आपण पाहतो की जी दूध पाजणारी जी आई आहे ती तिचे मधले कितीतरी जीवनसत्व जे आहेत ते रिकामी होतात.
And this is what the Thessalonians were to Paul. They drained him.
आणि तसंच जे थेसलोनिकचे नवीन विश्वासणारे आहेत ते त्यांच्या ज्या गरजा आहेत त्यांनी ते एकदम थकून गेले असतील.
And usually when people drain us or make us tired, we want to be as far away from them as possible.
आणि जेव्हा लोक आपल्याला थकवतात तेव्हा आपण त्यांच्यापासून जितकं दूर जाऊ तितकं आपल्याला वाटतं.
It's easy to withdraw from people that drain us, but Paul didn't do that.
आणि जे लोक सतत आपल्यावर निर्भर राहतात त्यांच्यापासून अलिप्त राहणं आपल्याला आवडतं पण पाऊल तसा नव्हता.
He gladly offered himself to nourish them.
आणि इथं आपण पाहतो की पाऊल म्हणतोय की मी तुमच्या पुरवठ्यासाठी उपलब्ध राहील.
He knew exactly what they needed and served them appropriately like a mother knows her children's needs.
पाऊलला बरोबर माहिती आहे की आता त्या कोणत्या कोणत्या आध्यात्मिक गरजेमध्ये ते आहेत आणि जसं आई आहे ती पुरवठा देते तसं ते पुरवठा करण्यास तयार राहिले.
That's what a disciple making leader looks like in the church.
शिष्य घडवणारा नेता मंडळीमध्ये तसाच दिसतो.
Means getting involved with my flock, my Bible study, my disciples life.
आणि तिथं त्याचा अर्थ आहे की माझ्या बायबल स्टडी मध्ये किंवा माझे जे मंडळी मध्ये कळप आहेत त्यांच्या संगती निगडीत नातं प्रस्थापित करणं.
Are we going and showing that we tenderly care? Are we showing that we give the opportunity to be drained?
आणि तिथं आपण त्यांना दाखवतो का की आम्ही खरंच तुमच्यासाठी काळजी ठेवतो काळजी करतो आणि तुम्ही आमच्याकडून मागा आणि आम्ही नेहमी तयार असणार तुमच्या गरजा भागवण्यासाठी.
Now pleasing God also means sharing not only the gospel but our lives.
आणि देवाला संतुष्ट करणं म्हणजे फक्त सुवार्ता ती त्यांना देणं नव्हे तर त्यांचं जीवन त्यांच्यासाठी होतं.
Now read verses 8 and 9.
आणि 8 आणि 9 बघा वचन. पहिले थेसल 2:8 आणि 9 तिथं असं लिहिलेलं आहे की आम्हा तुम्हाविषयी कळकळ वाटत असल्यामुळं आम्ही तुम्हाला केवळ देवाच्या सुवार्तेचे दानच देण्यास नव्हे तर तुम्हावरील आमच्या अत्यंत प्रीतीमुळे तुम्हाकरिता आपला जीवही देण्यास राजी झालो राजी होतो.
सो व्हॉट वी सी इज दॅट फॉर पॉल दीज पीपल वर प्रेशियस टू हिम दॅट ही वुड नॉट जस्ट शेअर द गॉस्पेल बट गिव देम हिज लाईफ.
आणि पावलासाठी हे लोक त्याच्यासाठी फार प्रिय झालेले होते आणि सुवार्थे पलीकडे त्यांचा जीव देखील द्यायला ते तयार होते.
He poured his life into them.
आणि त्यांचे श्रम त्यांचे कष्ट त्यांचा जीव त्यांच्यामध्ये त्यांनी ओतला.
Just like a parent pours their life into their children, he poured his life into these people.
जसं आई वडील आपल्या लहान मुलाच्या मध्ये इतकी काळजी आणि श्रम आणि त्यांचा जणू काही जीव होत असतात तसं त्यांनी ते केलेलं आहे.
So even though Paul was elected as the primary apostle to the Gentiles, he still had time to relate to people.
आणि पाऊल जो आहे तो प्रेषित हेलेनी परराष्ट्रीय लोकांसाठी नेमलेला होता अखिल परराष्ट्रीय लोकांसाठी तरी लोकांसाठी त्यांनी वेळ काढलेला.
So a disciple maker in the church will be spending quality time with the people of God.
आणि म्हणून जो शिष्य घडवणारा आहे तो चांगला उत्पन्न उत्पन्न मिळेल अशा प्रकारचा वेळ त्यांच्या संगती घालत असतो.
But then Paul says imparting his life was proven through labor and hardship.
आणि मग त्यांचं जे जीव ओतण्यात आलं हे कशाने स्पष्ट झालं की त्यांनी श्रम व कष्ट ही केलेले आहेत. नवव्या वचनात
Paul said he worked night and day, meaning he worked whenever he needed for their sake.
आणि जेव्हा रात्रंदिवस म्हणजे जेव्हा जेव्हा गरज पडेल त्यांनी फार कष्ट करून त्यांच्या गरजा भागवल्या.
Paul worked to the point of fatigue.
आणि मग तो एकदम श्रम होऊन थकून खाली बसेपर्यंत त्यांनी श्रम केले.
सो दॅट ही कुड बी द मोस्ट फ्री अँड अवेलेबल टू मिनिस्टर टू द थेसलोनियन्स.
जेणेकरून ते तो सतत त्यांच्यासाठी उपलब्ध राहील त्यांच्या गरजेमध्ये.
एंड व्हॉट दॅट मोस्ट लाइकली मीन्स इज पॉल वाज अ टेंट मेकर.
आणि ते इथं त्याचा अर्थ आहे की तंबू बांधणारा तो सेवक होता, म्हणजे तो स्वतःच्या गरजा काम करून भागवायचा आणि मग त्याला वेळ मिळेल तेव्हा तो सेवा करायचा.
As it says in Acts 18:3,
आणि प्रेषित 18:3 मध्ये लिहिलेलं आहे,
and so he used his workplace or workshop not only to earn what he needed to provide for himself.
आणि प्रेषित 18:3 मध्ये असलेलं आहे की त्याचं जे कामकाजाचं ठिकाण होतं जिथं तो तंबू बनवायचा, तो फक्त स्वतःच्या हेतूसाठी त्यांनी ते काम केलेलं नाही,
but he also shared it in the context for preaching the gospel to people.
आणि मग त्याचा त्यांनी फायदा घेतला त्या कामाच्या ठिकाणाचा आणि तिथून त्यांनी सुवार्ता गाजवलेली आहे.
And he didn't just work to cover his own expenses, but he worked to earn enough to pay for others in his ministry.
आणि इतकं त्यांनी श्रम केले की स्वतःचे गरजा भागवण्यापर्यंत त्यांनी काम केलं आणि मग इतरांच्या पण गरजा त्याच्यातून भागवल्या.
And he did this in order to say that the gospel cannot be bought.
आणि मग हे त्यांनी का केलं की सुवार्ता जी आहे ती सीमित राखून ठेवू शकत नाही म्हणून त्यांनी.
He wanted nothing to get in the way of his ministry to these people.
आणि मग त्यांनी कोणतीही गोष्ट अशी व्यत्यय ठरू नये, सर्व काही त्यांनी स्वतः कष्ट करून गरजा भागवून मग इतरांची सेवा केली.
And pleasing God is also to be as a caring father.
आणि मग देवाला संतोष देणे म्हणजे एका काळजी घेणाऱ्या वडिलांसारखं.
Verses 10 and 11. 10
आणि 11 मध्ये तुम्हा विश्वास ठेवणाऱ्या आम्ही पवित्रतेने नीतीने व निर्दोषतेने कसे वागलो ह्याविषयी तुम्ही साक्षी आहात व देवही आहे. तुम्हास ठाऊकच आहे की बाप आपल्या मुलांना करतो तसे आम्ही तुम्हापैकी प्रत्येकाला बोध करीत धीर देत व आग्रहपूर्वक विनंती करीत सांगत होतो की जो देव आपल्या राज्यात व गौरवात तुम्हाला पाचारण करीत आहे त्याला शोभेल असे तुम्ही चालावे.
So a father is called to exhort, to encourage and appeal to his children.
पित्याची जबाबदारी काय आहे की त्यांच्या मुलांना आठवण करणं, त्यांना आग्रहाची विनंती करणं, त्यांना शिकवण देणं.
A father is called to affirm and enthusiastically support his children.
आणि मग त्यांना पाठबळ देणं, त्यांना पुरवठा देणं हे पित्याची जबाबदारी असते.
Paul says he also exhorted, he corrected them.
आणि मग त्यांनी कान उघडणी केली, दुरुस्ती केली.
He encouraged them by comfort and edifying them.
धीर दिला, त्यांना आग्रहपूर्वक विनंती केली असं पाऊल म्हणतो.
And he also implored them and insisted and commanded them.
आणि मग त्यांनी विविध तऱ्हेने त्यांना प्रोत्साहन दिलं, त्यांना आग्रह केला असं लिहिलेलं आहे.
So all the guidance a father would give to his child, Paul is giving to the Thessalonians.
सर्वतोपरि जसा पिता मार्गदर्शन देतो एका मुलाला तसं पौलाने त्यांच्यासाठी केलेलं आहे.
So the heart of a disciple maker in the church, you must ask, am I rightly balanced in my correcting and comforting and commanding?
आणि मग अशा प्रकारचं हृदय त्याबद्दल आपण आत्मपरीक्षण केलं पाहिजे की मी योग्य रीतीने असं समतोलित रीतीने जे शिष्य आहेत घडवत आहे का.
So men, if you seek to be leaders in the church, if you seek to be disciple makers in the church, are you loving your people as a nursing mother?
आणि तुम्ही जर का असे शिष्य घडवणारे प्रेमळ नेते होऊ इच्छिता तर मग एका दूध भाजणाऱ्या आईसारखं तुम्ही प्रेम करत आहात का?
Are you offering yourself to be drained by them willingly?
आणि मग त्यांनी म्हणजे त्यांच्या सेवेमध्ये एकदम मी श्रम गाळल आणि मी रिकामी होईल इथपर्यंत तुमची तयारी आहे का?
And as a loving father, are you affirming them, exhorting them, encouraging them?
आणि एका प्रेमळ पित्यासारखं नेहमी तुम्ही त्यांना आठवण करून देत आहात का, बोध देत आहात का, आग्रह करत आहात का, प्रभूकडे अजून प्रोत्साहित करत आहात का?
So here we see how this relates. This is why you must be men in your family.
आणि म्हणून तुम्ही पुरुष आपल्या कुटुंबात असायला पाहिजे.
The kind of man and leader you'll be in your family, this is what you will reflect in the church.
आणि ज्या प्रकारचा पुरुष तुम्ही कुटुंबात मुलांसंता असाल तसंच तुम्ही मंडळीमध्ये पण असाल.
This is an amazing example that Paul gives us. And this is what we must follow.
असं उदाहरण पाऊल आपल्याला देत आहे इकडं आणि अशाच आपण केलं पाहिजे.
Let's pray.
आपण प्रार्थना करूया.
Father, thank you for the example that Paul gives.
हे पित्या हे अद्भुत उदाहरण तू आमच्या समोर दिलेलं आहे पावलाद्वारे म्हणून धन्यवाद.
God help us to be bold gospel proclaimers.
आणि फार धीटाईने सुवार्ता प्रचार करणारे आम्हाला तू बनव.
Help us to be men that seek to please God alone.
आणि देवाला खुश करणारेच असे मनुष्य तू आम्हाला बनव.
We know that means coming as a nursing mother.
आणि आम्हाला आज शिकलेलो एक दूध पाजणारे आईसारखं तसं आम्हाला बनव.
Encouraging and exhorting like a father.
आणि एका प्रेमळ काळजी घेणाऱ्या पित्यासारखं तू आम्हाला बनव.
God forgive us for times where we're not like this.
आणि आम्हाला क्षमा कर की बहुतांश वेळेस आम्ही असं नाहीये.
Oh God, we can all grow in this.
आणि आम्हाला सगळ्यांना ह्या गोष्टींमध्ये वाढायचं म्हणून तू आमच्यावर दया कर.
To your glory and for the health of the church.
तुझ्या गौरवास आणि मंडळीच्या बांधणीसाठी आम्ही मागतो.
In Christ's name.
येशूच्या नावात. आमेन.
Doug, you know, Mike, something came to mind. We talked about whether the wisdom of single men involved in ministry, and here in this passage, Paul is talking about we need to have the compassion and the wisdom of a father and of a mother in the way they would parent their children. So that would speak of the value of being a father. Having a wife who's a mother. But on the other hand, from everything we know about Paul, he wasn't very good at having children.
That's right.
But I think maybe what we would say is any man, any single man involved in ministry in the church had better have very close relations with families so that he understands those dynamics, because those are directly applicable in the ministry.
अविवाहित आपल्याला माहित आहे आणि तो म्हणत आहे की पित्यासारखं मातेसारखं अशी उपमा तो वापरत आहे. तर जरी आपल्या मंडळीमध्ये अविवाहित तरुण सेवा करू इच्छितात, मग त्यांनी काय करावं की कुटुंब विविध कुटुंबाच्या एकदम जवळ राहावं नाते संबंधामध्ये, जेणेकरून ते शिकतील की पित्याचं हृदय कसं असतं, पिता त्यांच्या मुलांना कसं वागवतो, आणि ते मग ते शिकत शिकत ते त्यांच्या सेवेमध्ये ते अंमलात आणतात.